आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये बोनस जाहीर. वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला आणखी 58 धावांची गरज. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे जिल्हा परिषदेतल्या 73 गटांपैकी 7 जागा अनुसूचित जातीसाठी, 5 जागा अनुसूचित जमातीसाठी तर 19 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 74 पैकी 37 गट महिलांसाठी राखीव आहेत. 10 जागा इतर मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी, 9 जागा सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी, 15 अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी तर 3 जागा अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आरक्षित आहेत. सांगली जिल्हा परिषदेतल्या 61 जागांसाठीही आरक्षण सोडत काढण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 75 गटांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी 20, अनुसूचित जातीसाठी 7 तर अनुसूचित जमातीसाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नंदुरबारमधल्या 56 गटांपैकी 1 जागा अनुसूचित जातीसाठी, 11 जागा इतर मागास प्रवर्गासाठी तर 44 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 56 गटांपैकी 23 जागा अनुसूचित जमातीसाठी, 3 अनुसूचित जाती तसंच 15 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. बीड जिल्हा परिषदेतल्या 61 गटांपैकी 16 गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. यातील 8 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतल्या 63 जागांपैकी 17 जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 8 जागा राखीव आहेत.
राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विभागवार बैठका सुरू आहेत. त्यानुसार आज अमरावती विभागाची बैठक झाली. शक्य तिथं महायुती म्हणून निवडणूक लढवण्याला पक्षाचं प्राधान्य आहे, मात्र त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
साधारणपणे जिथे तिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत.
महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी एकमतानं केली. कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. एसटी महामंडळाच्या 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. 6,500 पगारवाढीची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 65 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातून होणारी निर्यात 10 पटीनं वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणं आणली जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 3 वर्षांच्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचं वितरण सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी 1 नंबरवर ठेवण्यासाठी आवश्यक ती ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाची तयारी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. निर्यातवाढीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या रत्नागिरी, नागपूर, गडचिरोली आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रकं देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी 58 धावा कराव्या लागणार आहेत. फॉलो ऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढत दुसऱ्या डावाखेर 120 धावांची आघाडी घेतली. कालच्या 2 बाद 173 धावांवरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्बेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी 177 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डाबाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्बेलनं 115 तर शाई होपनं 103 धावा केल्या. 390 धावांवर त्यांचा डाव संपला. भारतातर्फे या डावात कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 3 तर महम्मद सिराजनं 2 गडी बाद केले. दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारताचा सलामीवीर 8 धावांवर बाद झाला. सध्या केएल राहुल 25 आणि साई सुदर्शन 30 धावांवर खेळत आहे. येवला मुक्तीभूमी धर्मांतर घोषणा दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मुक्तीभूमी इथं भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. बाबासाहेबांनी 1935 आजच्याच दिवशी येवल्यातून धर्मांतराची घोषणा केली होती. आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. येत्या दिवाळी आणि छठपूजेसाठी रेल्वे 12,000 विशेष गाड्या चालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवेच्या बिलमोरा या स्थानकालाही अश्विनी वैष्णव यांनी भेट दिली आणि तिथल्या कामाचा आढावा घेतला. बुलेट ट्रेन सेवेचा बिलीमोरा ते सुरत हा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल अशी माहिती त्यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना दिली. नाशिकच्या सातपूर इथं डिझेल डब्याचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 4 झाली आहे. हा अपघात गेल्या आठवड्यात सातपूर विभागात महादेववाडी इथं झाला होता. अपघातात 6 जण जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या चौघांवर मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या 3 समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातल्या मोरंबा गावात अवैध दारू निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी 5 जणांना अटक करत त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. ऊस तोडणीच्या कामाला जाण्यासाठी उचल घेत त्या मोबदल्यात मुलीचा बालविवाह करण्याचा प्रयत्न सामाजिक संघटनांच्या सतर्कतेनं थांबवण्यात आला. बीड जिल्ह्यात मुर्शदपूर इथं अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानला मिळाली. त्यांनी बीड ग्रामीण पोलीस आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे लग्न रोखलं. 2025 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकीर, फिलिप आगियो आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळे कशा रीतीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात या विषयावर आगियो आणि हॉविट यांनी लेख लिहिला होता. त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले 150 मोबाईल स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी जप्त केले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर. एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये बोनस जाहीर. वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला आणखी 58 धावांची गरज आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.